सो सैकत दम पर आई कोप्यांग मोजो नमस्कार हम फ्रेंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया सुन तुमका यो गुंचो खबरो कोकली क्लियन पाविता आज जानेराची 31 तारीख सुरवातेक गोयकारांक एक वोडवी कायची खबर आदलो पुर्तुगाल देशांतलो प्रधानमंत्री आणि आतांचो युरोपियन कौन्सिल हाचो प्रेसिडेंट आंतोनियो लुईस सांतोस दा कोस्टा गेल्ल्या सुमनांत भारतांत आसलो तो दिल्ली हांगा जाल्ल्या रिपब्लीक डे कार्यक्रमांत मुखेल सोयरे म्हूण आसले पूण म्हत्वाची खबर म्हणल्यार न्यू दिल्ली हांगा जाल्ल्या युरोपियन कौन्सिल आनी भारत देशान फ्री ट्रेड डील हातूंत उलयताना आंतोनियो दा कोस्टा हाणें आपली गोंयचें कनेक्शन आनी ओसीआय बाबतींत उलयलो आनी सगळ्यांची काळजान जिखून घेतले.
I'm the president of the European Council, but I'm also, again, an overseas Indian citizen. Then, as you can imagine, for me, it has a special meaning. I'm very proud of my roots in Goa, where my father's family came from. And the connection between Europe and India is something personal to me. Also because we conclude today our trade negotiations. We relaunched at the leaders' meeting that I had the pleasure to host in May 2021 in my previous capacity. Our summit sends a clear message to the world. At a time when the global order is being fundamentally reshaped, the European Union and India stand together as a strategic and reliable partners. Today, we are taking our partnership to the next level. As the two largest democracies in the world, we are working hand in hand to deliver concrete benefits for our citizens and to shape a resilient global order that underpins peace and stability, economic growth and sustainable development.
दुसरी खबर चिंबेल गांवांत येवची आसा ते युनिटी मॉल हाचे बाबतीन गेल्ले 5 दीस जाल्ले सरकारी अधिकारी आनी युनिटी मॉल हाचो विरोध करतल्यांनी ह्या तयार लेख जाग्यार सायट सर्वे करूंक घेतलेले तांचो फायनल रिपोर्ट तयार जाल्या उपरांत सरकाराचे शीन दितले आनी ताचे उपरांत सरकार फुडले पावल मारतले आमकां खबर मेळ्ळ्या.
सीएमान कसं डायरेक्ट केलं तसं एन्टायर एरिया सर्वे कंप्लीट झालं आणि सगळे त्यांचे पॉईंट किती दाखवले आमचे किती वेटलँड अथॉरिटीचे पॉईंट मार्क केले आणि त्यांचे मिनिट सुद्धा ड्रॉ केले आणि आज इन्स्पेक्शन कंप्लीट जातं सगळं कंप्लीट होता. आता हे जो रिपोर्ट जो होता गव्हर्नमेंटला सबमिट करतो मागीर त्याचे फ्रंट गव्हर्नमेंट डिसिजन घेऊन इश्यू किती आशिले त्यांची ते कॅचमेंट एरिया मार्किंग जाय आशिले त्यांचे वेगळे ड्रॉईंग असलेले विलेजाचं ते आम्ही घेतलं कन्सल्टेशन. एक आमचं एनआयओचे असले ते घेतलं आणि दुसरे एक वटलँडाचे असले तर वेरियस रुल्स अँड रेग्युलेशन बाय बरेच ते रेड्यूस द एरिया किंवा डिपेंडिंग द टाईप एरिया डिपेंडिंग ऑन द लोकॅलिटी अर्बन एरिया नॉन अर्बन एरिया वेगळे वेगळे रुल्स सो त्यांचे किती म्हणण्यातले हायन घेतला सगळे की त्यांच्यानी जो दाखवलं विलेजेसांत सगळे त्यांचे बरोबर बसून सगळे त्यांचे स्प्रिंग्स मागीर चॅनल आणि किती सगळे वेजिटेशन सगळे आउटफॉल लेक सगळे मार्क केले सो आज सर्वे कंप्लीट जाता.
तोही आमची सांभाळपाक आमची चड गरज हा आणि हा जेन्युइन कॉज जाऊन असा आणि हे तुम्ही डिमांड घातलेले हा हे बऱ्यातले बरे डिमांड तुम्ही घातलेले आणि जेन्युइन डिमांड घातलेले हा आणि हे डिमांड हांव पर्सनली हातून काय करू येतलो बराबर सीएमाकी मेवतलो ऑनरेबल मिनिस्टराकी मेवतलो. आता ती म्हणला की मिनिस्टराकी तुया कडे हाडया म्हणून त्याकाय हाडपाक हांव सांगतलो त्याने येवचो म्हणून त्याकाय घेऊन येता आणि हे लोकांचे तुम्ही डिमांड घाले ते हांव तुमचे सॉल्व करून घेता.
आणि एक महत्वाची खबर ओल्ड गोवा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज जाग्यार बेकायद्याची बांधलेली इमारत हाचे बाबतीन भारताचे सुप्रीम कोर्ट हाणें रिटायर्ड डिस्ट्रिक्ट एन एडिशनल सेशन जज एडगर फर्नांडीस हाचो इन्स्पेक्शन रिपोर्ट उक्तो केला आनी ही इमारत हाचे धोनी आनी सेव्ह ओल्ड गोवा एक्शन कमिटी हांकां दिला. ही केस आतां परत 4 सोमनांत कोर्टाच्या मुखार आसतली. रिटायर्ड डिस्ट्रिक्ट एन एडिशनल सेशन जज एडगर हाणें ह्या बेकायद्याची बांदलेली इमारत हाचे 2 फावटी इन्स्पेक्शन केलें. पयले डिसेंबराच्या 30 तारखेर आनी ताचे उपरांत परत जानेवारीच्या 7 तारखेर ह्या वर्साक. तर ह्यो जाल्यो आसल्यो आमच्यो सुसेगाद दनपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळुया दुसऱ्या सोमारात, ते मेरेन मोग आसून दी.
बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी लगला माझा पीछे ताने लगना बेसान सागा सोडते लगला माझा पीछे ताने लगना बेसान सागा सोडते कोणी ताका सांगलार साते कोणी ताका सांगलार साते दोलन अमर बिगे हासू करता मुझे मौन पीछे हाय तमशा तमशा गालानी निर्शा निर्शा दौड़ानी मोग मुझो तो हाँ देखता ताजेर हाय बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी लगला माझा पीछे ताने लगना बेसान सागा सोडते लगला माका पीछे ताने लगना बेसान सागा सोडते कोणी ताका सांगलार जाते कोणी ताका सांगलार जाते रावला केन्ना मेळता मुझा आतानी अत्रे गान राखला घरच्या सांगू चितला करू ताका ह्या मुझा काळजाची राणी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी बारी कोरी बोरी गोरी लागला माझा पीछे ताने लगना बेसान सागा सोडते लगला माका पीछे ताचे लगना बेसान सागा सोडते कोणी ताका सांगलार जाते कोणी ताका सांगलार जाते
नो आता आम्ही शिंपेंतली मतिया ऐकूया एकटो धाकटुलो भुरगो एक दीस एके बसीचेर प्रवास करतालो खूब लोक आसलो पण ताका बसपाक जागो मेळ्ळो ना पण ताच्या हातान एक ल्हान बडी सुकी बडी आणि खूब काळजीन तो ते बडी घट्ट धरून आसा बस धांवताना भुरगो हे वटेन त्या वटेन लागता पूण तो ताजे लक्ष सगळे त्या बडयेचेर आसा तेन्ना थंय एकटी बसून आसली एकटी जाणटेली आसली अस्तरी ताका म्हणटा तू ती बडी घेवन आसा हातान ती कित्याक तेन्ना तो भुरगो म्हणटा हांव लुसीक भोंडेक व्हरता ती म्हजी इश्टीण आनी आज पयलेच पावटी ती बसीचेर प्रवास करता हां ती अस्त्री म्हणटा लुसी तुजी इश्टीण खंय आसा हांगा कोण ना तूं एकटोच आसा आनी बडी आसा तेन्ना तो भुरगो म्हणटा मॅडम हे पळय म्हजी इश्टीण लुसी बडये खात दाखोवन म्हणटा थंय एक मुई आसा. आनी अस्थिर जाप जाता विचारता हे मुयेचें नांव लुसी वय म्हणटा वय हांवें तिका लुसी म्हूण नांव दवरलां म्हजे बागेन ती म्हाका मेळ्ळी आनी हांव तिका पोसतां ती म्हजी इश्टीण. आतां हांव आतां बसीचेर प्रवास करपाक आयलां आनी तिकाय बसीचेर व्हरूया पय एक फावटी पूण हांव तिका घेवन आयलां ती म्हाका खूब आवडटा आनी तिका हांव आवडटां. पळय तो ल्हान भुरगो तो भुयेचेर माया करतालो भोग करतालो बरी गजाल जावं. आतां ह्या दिसांनी कावळ्यांचेर माया करपी आसात. सकाळीं उठून बिस्किटी हाडून ते बारीक चुरो करून कावळ्यांक खावपी आसात. सुण्यांक खावपी तरी कितलेशेच आसात. मांस सुद्दां रांदून हाडून सुण्यांक खावपी आसात रस्त्या वयल्या सुण्यांक. मागीर माजरांक खावपी आसात गोरवांक खावपी आसात. चड करून आमच्या देशांत हें जाता. हांगा कितेंय केलां जाता आमच्या देशांत ती गजाल वेगळी. आतां ह्यो गजाली करतात त्यो म्हाका सगळें मानतात अश्यो ना. चड करून सुण्यांक रस्त्यार खावंक घालप हें बरोबर न्ही कित्याक मागीर ती उचांबळ जाता मेळना जाल्यार मागीर वाटेर वेतना भुरग्यांक खूब त्रास करतात. आनी आमी जाणा पेपराचेर वाचून कितल्या कडे सुणी हांकां दुसऱ्यांक चापतात आनी म्हणून सोडा ती गजाल वेगळीच. आतां मनजाती खातीर जर आमी इतलें करूंक तयार आसा तर आमी मनशां खातीर करूंक नाका. कितलीं दुबळीं भुरगीं आसात तांकां कोण बिस्कीट दितलो. ते कावळ्यांक बिस्कीट घालचे सुवातेर आं त्योच बिस्किटी आसा. सरकारी इस्कॉलांत वेची भुरगीं दुबळ्यांतली दुबळी गोंयांत तरी सरकारी इस्कॉलाक कोण वेता पळया तीं भुरगीं दुबळ्यांतली दुबळी. आनी ताच्या परस दुबळी भुरग्यांनी गोंयांत ना उरली सगळीं प्रायवेट इस्कॉलाक खासगी इस्कॉलाक वेता. आनी ह्या भुरग्यांच्या आवपा कडेन ताकद ना तांकां वेळ ना दुसरो उपाय ना म्हणून ती तांकां गव्हर्मेंट सरकारी शाळेंत धाडटात. आतां ह्या दुबळ्या भुरग्यांक खातीर केन्नाय तरी हांव म्हणना सदांच दिवपाक जाय केन्नाय एक एकट्याक एक एक बिस्किटीचो पुडो दिलो काय बरें जावचें ना. तांकां कितें बरोवपाक कितें वस्तू जाय त्यो खंय तांकां शाळेंत मेळना सरकार कांय त्यो दिना तांकां बरोवपाक पेन्सिली म्हणा पुसपाक तें पुसणें रबर म्हणटा आमी ताका तें म्हणात नाजाल्यार बरोवपाची वही म्हणा नाजाल्यार एक बॅग म्हणा युनिफॉर्म म्हणा. कित्याक सरकार फकत एकच जोडी युनिफॉर्म दिता तेंय सगळ्यांक दिना विशिश्ट वर्गाच्यांक मात्र सरकार दिता. असल्यो गजाली आमी ह्या दुबळ्या भुरग्यां खातीर करूंक जायना. कित्याक ती नेणटी भुरगीं ल्हान भुरगीं ती तांकां हें दिलें जाल्यार ती फुडें शिकून वयर सरची ना जिवितांत. तांकां कलर पेन्सिली लागता तांकां ते चित्रां काडपी आर्ट बूक जाय पडटा अश्यो कितें तांकां दिवचें. हांव म्हणना तांकां पयशे दिना पयशे दिवची गरज ना पूण तांकां कितें लागता ह्यो गजाली आमी दिवं येता. तांच्या खातीर आमचो वेळ दिवं येता. तांच्या खातीर आमी चित्रकला म्हणा नाल्या काणी सांगपाची कला म्हणा असले कितें स्पर्धा दवरूं येता न्ही आनी तांकां इनाम दिवं येता. आनी अशें केल्ल्यान आमी त्या भुरग्यांक जिवितांत वयर सरपाक आदार दिता. मनजातीचेर मोग करप बरी गजाल पूण मनजाती बरोबर मनजातीचो मोग करतना आमी मनशांचो मोग करूंक शिकलीं जाल्यार कितलें बरें जाता आसलें न्ही. मनजातीक आनी मनशांक एकाच पांवड्यार दवरूंक जाता ना न्ही. आतां कावळ्याक हांवें बिस्किटी दिल्यो ना म्हणून कावळो काय उपाशी मरचो ना न्ही. म्हाका दिसना कावळ्याक आमच्या भारतांत खावपाक जाय तितलें आसा आनी तें खावन दीस काडटा पूण भुरग्यांनी तें खावपाक जाता वय जायना न्ही. म्हणटच आमी मनजातीचो मोग करतना मनशांचो मोग करूंक शिकूया चड करून दुबळ्या धाकट्यांचो आनी त्या दुबळ्या धाकट्यांतूय गरीब शाळेक वयच्या भुरग्यांचो. ते रस्त्यार भीक मागपी आसा तांचो मोग कर म्हणा म्हणना ते धंदो जाला तो पूण शाळेक वयची भुरगीं आसा सरकारी शाळेक वयची भुरगीं आसा तांच्या खातीर आमी खूब खुबशें कितें केलें तर जाल्यार हीं भुरगीं जिवितांत वयर सरतलीं आनी तांकां मानान आमच्या समाजांत दीस काडपाक एक संद मेळटली. तर आमी सगळीं सगळ्यांचो मोग करतना धुबळ्या धाकट्यांचो करुया आनी चड करून ल्हान भुरग्यांचो करुया आनी भुरग्यां भितरूय आमी ह्या सरकारी शाळांनी शिकच्या भुरग्यांचो मोग करूंक शिकूया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
पयस रावून तिंगा मिट्यो मारी नाका काळीस बेश्टे तुमचे लासतले. हाय तेणी म्हजी खास बरो येता वास गोंयांत दुसरी ना. तिरूस मारून पयता म्हाका सारको खास आरे कित्याक समजना. आसल्या कोणाक दुख पेणी दिता खूय सुख अशें आयकोना. पेप्सी घालून पी ना तो लिमका घाल ना तो स्वाद गोमचो ना. तिणी म्हजी खास बरो येता वास आरे गोंयांत दुसरी ना. तिरूस मारून पयता म्हाका सारको खास आरे कित्याक समजना. रुच आयली म्हणून बट हांवें तितून बुडयले. घर म्हण घेवन जिबेक मजा लावून आंग बेश्टे तुमचे चावले. बोगस म्हाका सायबा म्हण हांवें तुमचे पुसयले. पयस रावून तिंगा मिट्यो मारी नाका काळीज बेश्टे तुमचे लासतले. काल राती म्हाका दारार मारून मजा उठयले. एक बॉटल निरो जाय आतां आतां वर्सान म्हाका ताणें तापयले. कोण कोण येवन देवाक रोजार करून हांव रडले. आकून म्हजी बाणां रिती आसात म्हणून भायर व्हरोन ताका दाखयले. तेणी म्हजे याड नांव चड फामाद गाजून येता सगलो गांव. दिसती पळ्या चोले येतात मारून गांव गांव वयतात भाजी पांव. काजार जावपाक लायनीक तयारी कितले रुपान गोरे म्हूण दोन म्हजो चलोंक एक दोंपर सांबावता सगल्याक हांव. पिणी म्हजे याड नांव चड फामाद काजयता सगलो गांव. हांव दिसती पळ्या चोले येतात मारून गांव काजयतात भाजी पांव. काल राती म्हाका दारार मारून मजा उठयले. एक बॉटल निरो जाय आतां आतां पोरसान म्हाका ताणें तापयले. कोण कोण येवन देवाक रोजार करून हांव रडले. ताकून म्हजी बाणां रिती आसात म्हणून भायर व्हरोन ताका दाखयले. पेणयेचो धंदो पांयन मोजा घालून वाडयलो. पेणी बाय ती पेणी सोऱ्यांची राणी बालोर दिवचो आमी म्हणटालो. टुरिस्ट कितले येतात उगडास ते कोतात पेणयेचो. देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालोर आसा तो पेणयेचो. पेणयेचो धंदो आमचो वर्सांचो चलता पय बरो. पेणी पेणी म्हणून आमी कोरिया फामाद हो पेणयेचो सोरो. पेणी आड नांव म्हाका घातलोले मोग चोड म्हूण पेणयेचो. पेणयेचो मोग तुमकां चोड आसा जाल्यार उगडास कोर म्हजो. 일리쳐 던가 안쳐 원사쳐 절다 보이보로 피니피니 물러나미 꼬리야 파마 고기니 잊어 서로 일리쳐 던가 일리쳐 던가 파인 모자 갈로 너 바로 일로 피니 바이키 피니 소리 앞치 라니 왈로 유저 아미 문탈로 Le yeta, tu cubras de cota, te pienso. Y con tu cataca, soglean con santa, lo mando a santo pienso. Y con tu cataca, soglean con santa, y lo mando a santo pienso. Y con tu cataca, soglean con santa, y lo mando a santo pienso. Y lo mando a santo pienso.
पावसाच्या दिसांनी फ्रेश नुस्तें मेळना शिवराक तर आमकां जेवपाचेच ना सो एकूच ऑप्शन उरलें चिकन एवरी संडे कोण तरी सयरे येता ना जाल्यार फॅमिली गेट टुगेदर आसता म्हूण चिकन पार्टी आसताच आयज आमी करुया सामकी इजी आनी डिलिशियस कोंकणी स्टायल चिकन करी अर्द किलो चिकन बरें क्लीन करून तीन चार फावटी उदकान बरें धुवन घेतला चवीनुसार मीठ हांवें अर्द चमचो मीठ घालून घेतला पाव चमचो हळद आनी अर्दो लिंबाचो रोस घालून चिकन मॅरिनेट करून घेवया लिंबू पिळटना चुकोन लिंबूचे बियो बीन पडला जाल्यार आतांच काडून घेयात तशेंच मॅरिनेट करून चिकन कोन्नाका चिकनाक मातशी कोडसान येतली मीठ हळद आणि लिंबू चिकनांक सामके हारते परते लावून अर्धेवर मॅरिनेट जावपाक सायडीक ठेवया. चिकन चड घेता जाल्यार मीठ हळद आणि लिंबू मातशे चड घालून चड वगत मॅरिनेट करून घेयात. एक बाउल घेऊन सगळो ड्राय मसालो काढून घेऊया. अर्धो चमचो हळद, अर्धो चमचो रेड चिली पावडर, अर्धो चमचो काश्मीरी चिली पावडर, अर्धो चमचो जिऱ्याचो पावडर, एक चमचो सुकी कोथमिरीचो पावडर आणि दोन चमचे उदक घालून सगळो ड्राय मसालो सामको मिक्स करून अशे तरेन सामकी पेस्ट करून घेयात. चड उदक घालून पातळ करनाका अशे तरेन मातशी दाटूच पेस्ट करून घेयात. खोबरे रोस्ट करपाक गॅसीर तवो घेऊन दोन तीन चमचे तेल घालून तेल बरे कडकडीत गरम करून घेऊया. तेल गरम जातकीच उबो चिल्लो एक मोठो कानो घालून मिडियम टू लो फ्लेमेर कानो लाईट गोल्डन कलर जायसर फ्राय करून घेऊया. अशा तऱ्हेन कान्याचो कलर चेंज जातकीच अर्धे कप खोबऱ्याचे कुडके घालून लो फ्लेमेर लाईट ब्राउनिश कलर जायसर परतून घेऊया. खोबरे ना जाल्यार नाल्लाची सोयो घातल्या जाता, पण खोबरे घालून केल्ली ही चिकनाची ग्रेव्ही सामकी टेस्टी लागता. खोबरे मेळटा जाल्यार मुद्दम घालून करात. खोबऱ्याचे वाटण करपाक रोस्ट केल्ले खोबरे थंड जातकीच मिच्छो ग्राइंडर जारान घालून घेयात. अर्धे कप उदक घालून ताकणे तापून सामकी फाईन पेस्ट करून घेऊया. वाटताना उदक जाय जाल्यार घालून घेयात. अशे तरेन सामकी फाईन पेस्ट करून घेयात. खोबऱ्याचे वाटण जाल्ले आसा, आता फुडलो प्रोसेस करून घेऊया. खोबऱ्याच्या वाटणान रफली चॉप केल्ले एक मोठे टोमाट, अर्धे कप सोललेली लसूण, दोन हरवे मिरसांग्यो, तुमका कितले तीख जाय हेजो अंदाज घेऊन मिरसांग्यो कमी जास्त केल्या जाता. पाव कप चॉप केल्ले आले आणि एक कप ओली कोथमीर घालून ताकणे तापून सामकी बारीक फाईन पेस्ट करून घेऊया. ही चिकनाची ग्रेव्ही करताना आले लसूण ओली कोथमीर आणि कानो मातसो चडूच लागता, खोबरे मातशे कमी घातले जाता. वाटण जाल्ले आसा, आता फोडणी मारून चिकन करून घेऊया. गॅसीर कडाई ओ व्हडलो तोप देऊन चार चमचे तेल घालून तेल बरे कडकडीत गरम करून घेऊया. रफली चॉप केल्लो एक मोठो कानो घालून मिडियम टू लो फ्लेमेर कानो सॉफ्ट जाऊन ट्रान्सलंट जायसर परतून घेऊया. चड गोल्डन ब्राउन करपाची गरज ना, कानो मातसो सॉफ्ट जातकीच रफली चॉप केल्ले एक मिडियम साईज टोमाट घालून टोमाट सॉफ्ट जायसर परतून घेऊया. टोमाट घेताना सामके तांबडे तांबडेच पिकलेलेच घेयात, तोंडे घेऊ नकात. वाटून घेतलेली ग्रेव्ही घालून ग्रेव्ही फोडणेन दोन तीन मिनटां लो फ्लेमीर मिक्स करून घेऊया. उदक मास सुद्धा घालिनासताना कंटिन्यू दोन तीन मिनटां ढवळून घेयात. आता मसाल्याची पेस्ट घालून ग्रेव्हीन सामकी मिक्स करून घेऊया. तुमका अशे तरेन मसाल्याची पेस्ट करपाची ना जाल्यार ह्या स्टेजीर एक एक ड्राय मसाला ग्रेव्हीन घालून मिक्स करून घेयात. सगळो मसालो ग्रेव्हीन मिक्स जावन ग्रेव्हीचो कलरूय बरो येयलो आसा. ढाकणे तापून 10 मिनटां लो फ्लेमीर ग्रेव्ही शिजोवन घेऊया. ढाकणे तापूनच लो फ्लेमीर ग्रेव्ही शिजोवन घेयात. ढाकणे काढल्यार शिजलेली ग्रेव्ही सगळी गॅसाक जातली. 5 मिनटां जातकीच ढाकणे काढून ग्रेव्ही मिक्स करून घेयात. अशे तरेन दोन तीन फावटी मदी मदी ग्रेव्ही ढाकणे काढून मिक्स करून घेयात, नाजाल्यार ग्रेव्ही पोनाक लागूंक शकता. ऑलमोस्ट 10 मिनटां जाली लो फ्लेमीचेरूच ग्रेव्ही शिजता. शिजोन शिजोन मसालो सामको बरो मिक्स जावन ग्रेव्ही बरी आटलेली आसा. ग्रेव्ही शिजयताना मास सुद्धा उदक घालपाची गरज ना, उदक घालिनासतनाच ग्रेव्ही शिजोवंक जाय. मॅरिनेट केल्ले चिकन ग्रेव्हीन घालून ग्रेव्हीन चिकन मिक्स करून घेऊया. एक एक चिकनाची फोडीक ग्रेव्ही सामकी कोट जावंक जाय. अशे तरेन चिकन मिक्स जातकीच ताकणे तापून लो फ्लेमीर 6-7 मिनटां शिजोवन घेऊया. ऑलमोस्ट 7 मिनटां जातकीच ताकणे काढून 2 चमचे चिकन मसाला घालून चिकनाची ग्रेव्ही सामकी मिक्स करून घेऊया. रेडीमेड मेळटा तो चिकन मसालोच घालात, गरम मसालो घालनाकात. चिकनाची ग्रेव्ही कितली दाट पातळ जाय हेजो अंदाज घेऊन गरम उदक घालून घेयात. हांवेन हांगा 2 कप गरम उदक घालून घेतला. गरम उदक घातल्यार ग्रेव्हीचो टेक्स्चर बरो येता आणि कुकिंग प्रोसेसूय फास्ट जाता. ग्रेव्ही सामकी मिक्स जातकीच ताकणे तापून चिकनाची फोडी सामकी शिजासकर ग्रेव्ही शिजोवन घेयात. ऑलमोस्ट 10 मिनटां जातकीच ताकणे काढून चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घालताना मात्शे कमीच घाला. चिकन मॅरिनेट केला तितूनही मीठ घातलेले असा. मीठ घालून आणि 5-6 मिनिटात चिकन शिजवून घ्यात. चढ शिजवून चिकन ओव्हरकूक करनाकात. सामकी कमी खोबरे घालून केली ही कोकणी स्टाईल चिकन करी खावपाक खूप टेस्टी लागता. आणि चुलीचेर स्लो कुकिंग करून केल्यावर टेस्ट आणखी चढ एनहान्स जाता. चिकन शिजवून शिजवून चिकनाची ग्रेव्ही बरी आटलेली असा आणि चिकन सामके परफेक्ट कूक झाले असा. चमच्यान सामके इजिली सेपरेट जाता म्हटल्यार चिकन बरे कूक झाले असा. अशे तरेन चिकनाची फोडी बरी कूक झाल्यार चिकन खावपाकूय बरे लागता. गॅस बंद करून बारीक चिरलेली वली कोथमीर घालून मिक्स करून सर्व्ह करात. गरम गरम चपाती पाव पोळी भाकरे वांगडा खावपाक सामकी रुचीक चिकनाची ग्रेव्ही लागता. कोकणी स्टाईल चिकन करी मुद्दम ट्राय करात आणि आवडली झाल्या लाईक आणि शेअर करपाक विसरू नकात. बेगीन मेळूया आणि अशीच इजी टू मेक रुचीक चिकन रेसिपी घेऊन देव बरे करू मोका सुनी.
किते म्हणता दाडा ताणे किते म्हटले जाणा म्हणतात जाणं
जसो फुलाचो फळ फुलता असरी बाबांचो मग चोळता कोणी चेडो चेडवाक बोलता मागी तो मगाच्या जाणार करून कसा तारा बुम बुम तारा तारा बुम 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 किती रे तो मग तारा बुम बुम तारा तारा बुम 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 करून कसा तारा बुम बुम तारा तारा बुम 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 बसलो तो मग तारा बुम बुम तारा तारा बुम 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 मोगान पोटूच पहिले बरे दिसता दोळोस ते तो काजर विगोन असता आगीर बाबा दुस्मन येऊन घुसता मोकोर कितले बाबडे बसता खरेच तो मोग तारा बुम 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 तारा तारा बुम 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 म्हाका सायबा करिना काय बुम 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 तारा तारा बुम 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 खरेच तो मोग तारा बुम 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 तारा तारा बुम 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 किती रे तो मोग तारा बुम 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 तारा तारा तो सोता आणि फुलते जीवित गातोता मग जायत्य जणा बोले कोता थोड्या बेगीन सासरातले बोता इतेर तो मग तुका फुलोयता सुखाच्या पायनार बोलोयता तुझो लायता आणि पालोयता राजा बादशाय तसो नालोयता खरेच तो मग तारा बुम 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 तारा तारा बुम 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 हांव बी येता जाय पूण बुम 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 सरो सोड पाव बोबाडता सरो सोड सोडूंक जायना बायल मागता सरो सोड भुरगीं रडता सरो सोड पादरी सांगता सरो सोड सोडूंक जायना
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा सर मजा
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा सर
मजा
बरो बरो म्हण सेवल्लो दाक्षिणेक पियेलो मार्ग पडलो इलो इलो म्हण साकिल्लो बरो बरो म्हण सेवल्लो दाक्षिणेक पियेलो मार्ग पडलो असरो कित्याक कसो सांगूं कळाना इलो तरी मारल्या शिवाय न्हीद पडाना असरो कित्याक कसो सांगूं कळाना इलो तरी मारल्या शिवाय न्हीद पडाना सोडूं हांव चिंता बसावण्यो करता तरी हो सोरो म्हजी पाट सोडिना सोडूंक हांव चिंता बसावण्यो करता तरी हो सोरो म्हजी पाट सोडिना माय म्हणटा सोरो सोड बाब सांगता सोरो सोड भाऊ बोबाडता सोरो सोड सोडूंक जायना बायल मागता सोरो सोड भुरगीं रडता सोरो सोड पादरी सांगता सोरो सोड सोडूंक जायना
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा सर मजा
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा सर मजा नाका नाका म्हण साकल्लो पुरो पुरो म्हण सेवल्लो बाटली सगळी पियेल्लो आमाली जालो नाका नाका म्हण साकल्लो पुरो पुरो म्हण सेवल्लो बाटली सगळी पियेल्लो आमाली जालो
घरान कसली करणली कुटमा बावडी पिड्ड्यार जाली सोऱ्यावरवी घरान कसली करण कुटमा बावडी पिड्ड्यार जाली त्या काना शहरान काजारा मातवान तो वाईन रसून कित्याक काजा केले गाय त्या काना शहरान काजारा मातवान तो वाईन रसून कित्याक काजा केले गाय
माय म्हणता सोरो सोड बाब सांगता सोरो सोड बाव पाडता सोरो सोड सोडूंक जायना बायल मागता सोरो सोड भुरगीं रडता सोरो सोड पादळी सांगता सोरो सोड सोडूंक जायना
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा सर मजा
ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा ह्या सोऱ्यान कितें आसा
मजा सर
मजा
सोडता म्हणले आज नका फाल्यां सोडता
पोटाचे फांद्या फुडे बरवळते सांजेच्या ओतांत भोंवचे फुल छाट्या फुलांचे ते जीवन एका दिसाचे फांद्या फुडे परमळते सांजेच्या ओतांत भोंवचे मुझो ओ सोस मुगा एकच पावटी तो फूल सो तुका तो बावून फोडूच्या फुडे तुझ्या काळजान तो सो होई मोगा मोग मुझो ओ सोस मुगा एकच पावटी तो फूल सो तुकास तो बावून फोडूच्या फुडे तुझ्या काळजान तो सो होई मोगा मोग दी मागा तुझो उतर सांगू हांव बसू मोगाक लागून तुझ्या दोळ्यान उलयता असू मोग म्हाका गो चेडवा तुझो सुकणी सावजा मनशां बरी उलयनांत तरी मोग तांच्या घरा संवसार म्हणल्या गोंटेरांत जियेतात सुकणी सावजा मनशां बरी ती उलयनांत तरी मोग तांच्या घरा मोग मुझो ओ सोस मोगा उलोंग सकसोना एकास परा तू म्हाका समजाशीन तर असो गळतलो दोळ्यान मुझ्या मोग मुझो ओ सोस मोगा उलोंग सकसोना एकास परा समजाशी तर असो गायतलो दोळ्यान मुझ्या मोग दी म्हाका तुझो उतर सांगू हांव कसू मोगाक लागून तुझ्या दोळ्यान उलयता असो मोग म्हाका गो चेडवा तुझो मोग म्हाका गो चेडवा तुझो
खेळवणो खेळतो मोगा विसरलं कित्या भिजोन पावसात हात धरून हातात बोबलेले दिस कयता विसरले काळजाच्या दृष्टेंत मुझ्या काळजाच्या दृष्टेंत मुझ्या लवली ना विसरू हांव कशें तुका हें काळीज रडता हांव तुकास चिंता लिपोवन सायकयता तूं गोच्छली मारून भली सांडून गेलाय म्हाका सांडून गेलाय म्हाका lovely night.
रंगाचे हे जीन्स करता हाल मुझा काळजाचे जीन्स करता हाल मुझा काळजाचे
बकरी बकरी डोळे ताजे काजल रंगाचे
चेडवा सांग सांग तुझ्या जीन्सात इतलं बुरा कित्याक तो मान दापून वरून वस्तूर किती पाहू ना जीन्स तुझे निश रंगाचे हे जीन्स करता हाल मुझा काळजाचे